नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती देशभर उत्साहात साजरी. डॉ आंबेडकर यांचं कार्य सरकारच्या प्रेरणास्थानी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. न्यायप्रणाली जनकेंद्री आणि वैज्ञानिक बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत, केंद्रीय गृहमंत्र्यांची माहिती. संवाद मराठवाड्याशी या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त आज नागरिकांशी वेबिनारद्वारे संवाद साधणार. आणि नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात आज अवकाळी पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती काल सर्वत्र उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य सरकारच्या प्रेरणास्थानी असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. काल हरियाणात हिसार इथल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
संविधान निर्माता बाबासाहेब का जीवन, उनका संघर्ष, उनका जीवन संदेश हमारी सरकार की 11 साल की यात्रा का प्रेरणा स्तंभ बना है. हर दिन, हर फैसला, हर नीति बाबासाहेब आंबेडकर को समर्पित है.
डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर तसंच नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर हजारो अनुयायी दाखल झाले होते. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक क्रांतीचे जनक होते. समानता प्रस्थापित करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आणि आधुनिक भारताचा पाया रचला, असं राज्यपाल यावेळी म्हणाले. जातीयवाद हा अभिशाप असून विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आंबेडकरांना अभिप्रेत जातीविरहित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणापासून देशाला वाचवलं, तर बाबासाहेबांनी समतेसाठी आपलं जीवन वेचलं, असं राज्यपाल म्हणाले. एकसंघ भारताचं श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी साकारलेल्या संविधानाला जातं, असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं. कुठल्याही परिस्थितीत संवैधानिक मूल्यांपासून दूर न होता संविधानानुसारच संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले,
आज एक संघ भारत आपण बघतो आहे, याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाला आपल्याला द्यावं लागेल. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे अतुलनीय अशा प्रकारचं आहे. समता या देशामध्ये स्थापित करण्याचं काम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा समान अधिकार दिला, प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता दिली आणि प्रत्येकाची स्वप्न ही पूर्ण होऊ शकतील अशा प्रकारचं संविधान हे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं.
विधानभवन परिसरात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या आम्ही बाबासाहेबांचे पाईक या विशेष जनजागृतीपर उपक्रमाला काल सुरुवात झाली. मुंबईत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या मानवी हक्क, समानता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचं महात्म्य जनतेपर्यंत पोहोचवणं, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचं महत्व अधोरेखित करणं तसंच नव्या पिढीपर्यंत त्यांच्या विचारांचं प्रभावीपणे प्रबोधन करणं ही या उपक्रमाची उद्दिष्ट आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या भडकल गेट इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विविध पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही व्याख्यान, रक्तदान शिबीर असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होत महामानवाला आदरांजली वाहिली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तसंच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसंच वाचनकट्टा या उपक्रमाचंही उद्घाटन केलं. मराठवाड्यात ठिकठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली, त्याचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
नांदेडमध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केलं. बीड शहरात डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथून सकाळी अभिवादन रॅली काढण्यात आली. जालना शहरात मस्तगड इथल्या डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केलं. या ठिकाणी रक्तदान शिबीर तसंच इतर सामाजिक उपक्रमांसह मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. परभणी जिल्हाधिकारी कार्यालय इथं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी भिक्खू महासंघाच्या वतीनं सामूहिक महावंदना घेण्यात आली, तसंच पंचशील ध्वजारोहण समता दलाची आणि शहरातील सर्व धर्मीय दिव्यांग समाज बांधवांची अभिवादन रॅली काढण्यात आली.
धाराशिव इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला संचालक डॉ प्रशांत दीक्षित, राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य देविदास पाठक यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. सेवानिवृत्त प्राध्यापक डी डी मस्के यांचं यावेळी संविधान निर्मिती, परिचय आणि न्याय या विषयावर व्याख्यान झालं. लातूर शहरात ठिकठिकाणी अभिवादन करून मिरवणुका काढण्यात आल्या, ज्यात तरुणाईचा मोठा उत्साह आणि जल्लोष दिसून आला. शहरातल्या डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अनेकांनी अभिवादन केलं. हिंगोली इथंही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातल्या आंबडवे या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या ठिकाणी आंबेडकर यांचं भव्य दिव्य स्मारक उभारलं जाईल अशी ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. केंद्र सरकार देशातली न्यायप्रणाली जनकेंद्री आणि वैज्ञानिक बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्ली इथं आयोजित अखिल भारतीय न्यायवैद्यक शिखर परिषदेत ते काल बोलत होते. सरकार कालबद्ध रीतीनं योग्य न्याय देण्याच्या दिशेनं प्रयत्नरत असल्याचं शहा म्हणाले.
नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हम न्याय प्रणाली को पीपल सेंट्रिक और वैज्ञानिक बनाने के लिए प्रयासरत हैं और न्याय मांगने वाले को समय पर न्याय मिले और न्याय मिलने की संतुष्टि भी हो इसके लिए भी हम प्रयास हैं और इसी के माध्यम से सुरक्षित भारत, सक्षम भारत और समर्थ भारत की रचना ये हमारा मुख्य उद्देश्य है.
राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त काल मुंबईत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. वाढती लोकसंख्या, महानगरांची ऊर्ध्व दिशेनं होणारी वाढ आणि वाढती औद्योगिक क्षेत्र यामुळे अग्निशमन सेवेचं कार्य आव्हानात्मक झालं आहे. त्यावर उपाय म्हणून नव्या नगररचनेचा अभ्यास करणारी अग्निशमन संशोधन संस्था स्थापन केली जावी असं राज्यपाल यावेळी म्हणाले. महानगरांमध्ये बांधल्या जाणाऱ्या निवासी सोसायट्यांमध्ये अग्निशमनाविषयी जनजागृती केली जावी, विद्यापीठांमध्ये युवकांसाठी अग्निशमन अभ्यासक्रम सुरू करावा, नियमांचं काटेकोर पालन केलं जावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यातल्या अग्निशमन दलात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 8 अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले. मुंबईत डॉकयार्ड इथं 1944 रोजी झालेल्या जहाजावरील स्फोटात प्राण गमावलेल्या अग्निशमन अधिकारी आणि जवानांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस पाळला जातो. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि आणीबाणी सेवा विभागातही अग्निशमन सेवा सप्ताह सुरू झाला. सेवा बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं. संवाद मराठवाड्याशी नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे आज नागरिकांशी वेबिनारद्वारे संवाद साधणार आहेत. नगरपालिका क्षेत्रात वॉर्ड भेट समस्या समाधान अभियानाच्या माध्यमातून ते नागरिकांशी बोलणार असून 8 जिल्ह्यातल्या नागरिकांनी यात सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात सुरू असलेल्या आवादा कंपनीच्या पवनचक्की बांधणीच्या ठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल 4 जणांच्या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून 11,58,000 रुपयांचा मुद्देमाल आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी दिली. मध्य महाराष्ट्रात काल तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान राज्यात आज सर्वात जास्त 42.4 सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं 39.6 तर छत्रपती संभाजीनगर आणि परभणी इथं सरासरी 40 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 जयंती देशभर उत्साहात साजरी. न्यायप्रणाली जनकेंद्रीय आणि वैज्ञानिक बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत. केंद्रीय गृहमंत्र्यांची माहिती आणि संवाद मराठवाड्याशी उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त आज नागरिकांशी वेबिनारद्वारे संवाद साधणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.